चीनी मंडी .com पॉडकास्ट।
मार्चच्या साखर विक्री कोट्याचा उद्योगावर विपरीत परिणाम। साखरेच्या किमतींमध्ये हळूहळू होणाऱ्या घसरणीचा फटका साखर उद्योगाला होऊ लागला आहे। या घसरणीमुळे सरकारनं ऊस उत्पादकांची थकीत देणी भागवण्यासाठी आणि कारखान्यांमध्ये कॅश फ्लो वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरलं आहे। गेल्या 2 आठवड्यात साखरेचे दर 3% घसरले आहेत। सरकारनं मार्च महिन्याचा कोटा जाहीर केल्यानंतर ही मोठी घसरण झाली आहे। केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं जानेवारी महिन्यासाठी 18.5 लाख टन तर फेब्रुवारी महिन्यासाठी 21 लाख टन साखर विक्री कोटा जाहीर केला होता। सरकारकडून किमान विक्री कोटा वाढवण्यात आल्यानंतर लगेचच त्याचा परिणाम साखरेच्या किमतींवर दिसू लागला आहे। जून 2018 नंतर सरकारनं महिन्याचा विक्री कोटा जाहीर करण्यास सुरुवात केली। त्यातील आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा कोटा आहे। त्यामुळेच बाजारात साखरेचा दर 1 रुपयानी घसरल्याचं दिसत आहे। यासंदर्भात इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अविनाश वर्मा म्हणाले, मार्च महिन्यात सरकारनं सर्वाधिक विक्री कोटा जाहीर केल्यामुळं साखरेच्या किमती 1 रुपयानी घसरल्या आहेत। त्याचा परिणाम साखर कारखान्यांवर आणि सरकारनं यापूर्वी साखर उद्योगासाठी घेतलेल्या निर्णयांच्या परिणामावर होणार आहे। परिस्थिती वेगळी असली तरी धामपूर, दालमिया भारत शुगर, बलरामपूर आणि त्रिवेणी इंजिनिअरिंग या 4 साखर कारखान्यांचे शेअर्स गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकी दरांवर आहेत। नवी मुंबईतील वाशीच्या होलसेल बाजारात साखरेचा दर 1 रुपयानी घसरून 32.80 रुपये प्रतिकिलोवर आला आहे। अतिरिक्त साखर पुरवठ्याचा परिणाम संपूर्ण साखर उद्योगावर होताना दिसेल। साखर कारखान्यांमध्ये कॅश फ्लो वाढण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत। कारखान्यांच्या खात्यात 5,000 कोटी रुपये पडावेत या उद्देशानंच सरकारनं फेब्रुवारी महिन्यात साखरेच्या किमान विक्री दरात 2 रुपयांनी वाढ केली। सध्या देशात एकूण साखर साठा 170 लाख टनांपर्यंत पोहोचला असून त्यात आणखी 70 लाख टनांची भर पडणार असल्याचं दिसत आहे। दरम्यान मंत्रिमंडळ समितीनं साखर कारखान्यांसाठीच्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। या कर्जाच्या व्याजाचा बोजाही सरकार उचलणार आहे। ज्या साखर कारखान्यांनी किमान 25% FRP जमा केली आहे त्यांनाच या कर्ज योजनेचा लाभ होणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे। त्याचवेळी केंद्रीय मंत्रिमंडळानं ऊस बिल थकबाकी 20,000 कोटींच्या पलीकडे जाईल असा अंदाज व्यक्त केला होता। इतक्या मोठ्या प्रमाणावर ऊसाची थकबाकी देशात पहिल्यांदाच राहिली आहे। कर्ज योजना आणि साखरेच्या किमान विक्री दरात वाढ केल्यामुळं थकबाकी लवकर कमी होईल अशी मंत्रालयाला आशा आहे।